चिंच पोकळी चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने या उत्सवाला सुरुवात केली होती तोच वारसा आणि परंपरा पुढे जपत चिंच पोकळी चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली 104 वर्ष अभिमानानं कार्यरत आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या चिंच पोकळीच्या चिंतामणी चरणी ही संगीतमय मानवंदना.
जागले ओढ लागले गणराया तुझ्या भेटीची वाट पाहते दुनिया सारी परतून पुन्हा येण्याची ढोलताशे वाजते तुझ्या आगमनाला पुष्प गुलाल उधळते तुझ्या स्वागताला ढोलताशे वाजते तुझ्या आगमनाला पुष्प गुलाल उधळते तुझ्या स्वागताला गजर झाला रे हो गगने क्षणोक्षणी तू माझ्या मनी चिंच पोकळीचा चिंतामणी क्षणोक्षणी तू माझ्या मनी बाप्पा तू चिंतामणी तुझ्या चरणावरी अश्रू येते माझ्या नयनी पाहतो तुला डोळा भरूनी दोन्ही कर तुम्हा जोडूनी नाव निघे देवा तुझे मुखातुनी सुखाची झोळी ती मिळे भरभरुनी नाव निघे देवा तुझे मुखातुनी सुखाची झोळी ती मिळे भरुनी सुख समृद्धी तव चरणी क्षणोक्षणी तू माझ्या मनी चिंच पोकळीचा चिंतामणी क्षणोक्षणी तू माझ्या मनी चिंच पोकळीचा चिंतामणी लंबोदर गजानना एकदंत तू मोरिया भालचंद्रा गिरिजात्मका मयूरेश्वरा मोरिया चिंतामणी महागणपती बल्लाळेश्वर मोरिया विघ्नेश्वरा मंगलमूर्ती गणाधीशाय मोरिया 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 चिंतामणी मोरिया 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 चिंतामणी मोरिया 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 चिंतामणी मोरिया 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 चिंतामणी मोरिया
चिंच पोकळीच्या चिंतामणीचा विजय.